ಆದಾಯ ಮಾತ್ರೇ ಪ್ರತಿಹೃತ್ಯ ವಿಸ್ಮಿತಃ ಕೃಷ್ಣಂಚ ತಸ್ಯೋಪರಿ ಲಂಬಮಾನಂ ತಂ ಸ್ವಸ್ತಿಮಂತಂ ಪುರುಷಾದನೀತಂ ವಿಹಾಯ ಸಾ ಮೃತ್ಯುಮುಖಾತ್ ಪ್ರಮುಕ್ತಂ. ಯಾ ಶ್ಲೋಕ ಕೆ ಉಪರ್ ಕಲ್ಲ ವಿವೇಚನ್ ಜೊ ಹೈ ವೋ ಬಹುತ್ ಕುಛ್ ಭಯೋ ವಾಕು ಸಾರ್ ಕಿ ಜಾ ಬಖತ್ ಆಪ್ ಶ್ರೀ ಮಹಾಪ್ರಭು ಜೀ ನೆ ಯಹಾಂ ಪತ್ರ ಪಾಷಾಣಾ ವಿವ ಯೇ ದೃಷ್ಟಾಂತ ದೇ ಕೆ ಜೊ ಸಮಝಾಯೋ ಕಿ ಜೈಸೆ ಏಕ್ ಪತ್ತಾ ಝಾಡ್ ಕೋ ವೃಕ್ಷ ಕೋ ಏಕ್ ಪತ್ರ ವೋ ಏಕ್ ಪಾಷಾಣ ಪೆ ರಖ್ಯೋ ಹೋ ಔರ್ ವೋ ಜೊ ಹೈ ವೋ ಜೈಸೆ ಉಪರ್ ಸು ಫೇಂಕ್ಯೋ ಜಾಯ್ ತೋ ಪಾಷಾಣ ಜಲ್ದಿ ಆವೆ ಔರ್ ಪತ್ತಾ ಧೀರೆ ಧೀರೆ ಶನೈ ಶನೈ ಆವೆ. ಯಾ ಪ್ರಕಾರ ಸು ಜೊ ಹೈ ವೋ ಜಾ ಬಖತ್ ವೋ ನಿರ್ಗತ ರಾವ್ ಔರ್ ಅವ್ಯಕ್ತ ವೋ ಅವ್ಯಕ್ತ ರಾವ್ ಔರ್ ನಿರ್ಗತ ಲೋಚನ ಹೋ ಗಯೋ ಮನೆ ವಾಕೋ ಆವಾಜ್ ಬಿ ಬಂದ್ ಹೋ ಗಯೋ ಕೋಯಿ ಧ್ವನಿ ಬಿ ನೈ ನಿಕಲ್ ಸಕಿ ಔರ್ ವಾಕೆ ಆಂಖೆ ಬಾಹರ್ ನಿಕಲ್ ಆಯಿ ಔರ್ ಜಾ ಬಖತ್ ವಾಕೆ ಪ್ರಾಣ ಜೊ ಹೈ ವೋ ನಿಕಲ್ ಗಯೆ ವಾ ಬಖತ್ ಆಪ್ನೆ ವಾಕು ಛೋಡ್ ದಿಯೋ ಔರ್ ವೋ ತೋ ಯೋ ನೀಚೆ ಜಲ್ದಿ ಆಯೋ ಔರ್ ಆಪ್ ಧೀರೆ ಧೀರೆ ಶನೈ ಶನೈ ವಾಕೆ ಉಪರ್ 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 ಯೋ ಬರಾಬರ್ ಆತೆ ರೇ ಕಿ ವೋ ನೀಚೆ ವಾ ಶಿಲಾ ಪೆ ಪಡೆ ವಾಕೆ ಬಸ್ ಕುಛ್ ಸೆಕೆಂಡ್ ಮೇ ಆಪ್ ಬಿ ಪಧಾರೆ ಔರ್ ಯೇ ಗೋಪಿ ಜನೆ ಆಪ್ಕು ಲೇಕೆ ದೇದೆ. ತೋ ವೋ ಆದಾಯ ಮಾತ್ರೆ ಪ್ರತಿಹೃತ್ಯ ವಿಸ್ಮಿತಃ ವಾಟಿಕಾನೆ ಕಹೆ ಕಿ ದೋ ತೀನ್ ಪ್ರಕಾರ ಕೆ ವಿಸ್ಮಯ ಆಂತರ್ ಅಲೌಕಿಕ ದೋಷಾಭಾವ ಕೆ ಕಾರಣ ಬತಾಯೆ ಹೈ. ಆಂತರ್ ಜೊ ಹೈ ವೋ ಕೋಯಿ ಅಲೌಕಿಕ ದೋಷ ಅಲೌಕಿಕ ಪ್ರತಿಬಂಧಕ ನಹೀ ಹೈ ಕಿ ಜೊ ಯಾ ಪ್ರಕಾರ ಕೋ ವಿಸ್ಮಯ ನ ಹೋನೆ ದೆ ವೋ ಆಂತರ್ ಅಲೌಕಿಕ ಕೋಯಿ ಬಿ ದೋಷಾಭಾವ ಸು ಜೊ ಹೈ ವೋ ತೀನ್ ವಿಸ್ಮಯ ಬತಾಯೆ ಹೈ ಔರ್ ಬಾಹ್ಯ ಕೋಯಿ ಲೌಕಿಕ ದೋಷ ಪ್ರತಿಬಂಧಕ ನಹೀ ಹೈ ಯಸು ಜೊ ಹೈ ವೋ ಯೇ ತೀನ್ ವಿಸ್ಮಯ ಔರ್ ಬತಾಯೆ ಹೈ ಯೋ ಕರ್ಕೆ ಯಹಾಂ ವಿಭಾಗ ಶ್ರೀ ಮಹಾಪ್ರಭು ಜೀ ಪಾಣೆ. ವಮೆ ಆಂತರ ಅಭಾವ ಸು ಆಂತರ್ ಜೊ ಅಲೌಕಿಕ ಕೋಯಿ ಬಿ ಪ್ರತಿಬಂಧಕ ನಹೀ ಹೈ ವಾಕ್ಯ ಅಭಾವ ಸು ಜೊ ವಿಸ್ಮಯ ಭಯ ವೇ ತೀನ್ ವಿಸ್ಮಯ ಯೇ ಹೈ ಕಿ ಏಕ್ ತೋ ಆದಾಯ ಮನೆ ಉನ್ಕು ಬೀಚ್ ಮೇ ಸು ಹಾಥ್ ಮೇ ಉಠಾ ಲಿಯೆ ಕೈಸೆ ತೋ ವೇ ಆಯೆ ಉಪರ್ ಸು ಜೊ ಹೈ ವೋ ಬಡೆ ಢಂಗ ಸು ಶನೈ ಶನೈ ಔರ್ ವಹಾಂ ಸ್ಪರ್ಶ ಬಿ ನಹೀ ಭಯ ಔರ್ ಬೀಚ್ ಸುಯ ಉನ್ಕು ಉಠಾ ಲಿಯೆ ಗಯೆ ಔರ್ ಫಿರ್ ಉಠಾ ಕೆ ಜೊ ಹೈ ವೋ ಸೌಂಪೆ ಗಯೆ ಯೇ ಸಬ್ ದೇಖ ಕೆ ವೇ ಬಡಿ ವಿಸ್ಮಿತ ಕಿ ಕಹಾಂ ಯಾಕು ಜೊ ಹೈ ವೋ ಪಾಛೀ ಹಾಥ್ ಮೇ ಯೋ ಸರಳತಾ ಸು ಪಕಡವೆ ಕಿ ಆಶಾ ಹತಿ ಔರ್ ಕಹಾಂ ಯಾಕು ಹಮ್ ಪಾಛೆ ಅಪ್ನೆ ಹಾಥ್ ಸು ಉಠಾ ಕೆ ಮಾ ಕು ದೇಂಗೆ ಪರಂತು ಯೇ ಸಬ್ ಚೀಜ್ ಜೊ ಹೈ ವೋ ಉನ್ಕು ಅತ್ಯಂತ ವಿಸ್ಮಯ ಜೊ ಹೈ ವೋ ವಾಬಖತ್ ಭಯೋ ಕಿ ಯೇ ಕೈಸೆ. ಅತೇವ ಆದಾಯ ವಿಸ್ಮಿತ ಪ್ರತಿಹೃತ್ಯ ವಿಸ್ಮಿತ ಔರ್ ವಾ ದೈತ್ಯ ಕುಯೋ ಧಡಾಮ್ ಪಡ್ಕೆ ವಿಶೀರ್ಣ ಸರ್ವಾವಯವ ಹೋತೆ ದೇಖ್ ಕೆ ಬಿ ವಿಸ್ಮಿತ ಹೋಯ್. ಅಥವಾ ತೋ ಯಾ ತೀನ್ ವಿಸ್ಮಯ ಬತಾ ಮೈ ವಾಮೆ ಸು ಏಕ್ ಯೇ ವಿಸ್ಮಯ ಲೋ ಅಥವಾ ಕರ್ಕೆ ಭಗವಂತಂ ಅಭೀತನ್ ದೃಷ್ಟ್ವಾ ವಾ ವಿಸ್ಮಿತ ಯೇ ಜಾದೆ ಜೊ ಹೈ ವೋ ಆಂತರ್ ಅಲೌಕಿಕ ದೋಷಾಭಾವ ಕೆ ಸಾಥ್ ಯಾಕೋ ಸಂಬಂಧ ಅಚ್ಛೋ ಬೈಠೆ ಯಾ ಸು ವಾ ಅರುಚಿ ಸು ಜೊ ಹೈ ವೋ ಯಾ ಭಗವಂತಂ ಅಭೀತನ್ ದೃಷ್ಟ್ವಾ ವಾ ವಿಸ್ಮಿತ. ಬಾಹ್ಯ ಲೌಕಿಕ ದೋಷಾಭಾವ ಸು ಜೊ ಹೈ ವೋ ವಿಸ್ಮಯತ್ರಯ ಬತಾ ರೇ ಹೈ ವಾಮೆ ಜೊ ಹೈ ವೋ ಏಕ್ ತೋ ಪುರುಷಾದನೀತಂ ಆದಾಯ ಮಾತ್ರೆ ಪ್ರತಿಹೃತ್ಯ ವಿಸ್ಮಿತಃ ಔರ್ ಫಿರ್ ಪಾಛೋ ಕೈಸೋ ಕಿ ಪುರುಷಾದನೀತಂ ವಿಹಾಯ ಸಾ ಪ್ರಮುಕ್ತಂ ಮೃತ್ಯುಮುಖಾತ್ ಪ್ರಮುಕ್ತಂ ಯೇ ಜೊ ಹೈ ವೋ ತೀನ್ ಬಾತ್ ಸು ಜೊ ಹೈ ವೋ ತೀನ್ ವಿಸ್ಮಯ ಬತಾಯೆ ಐಸೆ ಛೇ ಪ್ರಕಾರ ಸೋ ಹಮ್ ಕಲ್ ಕಹಿ ಚುಕೆ ತೆ ವೋ ಯೇ ವಿಸ್ಮಯ ಬತಾಯೆ. ತೋ ವೋ ಕೌನ್ ಸೋ ಕಿ ರಾಕ್ಷಸ ಲೇ ಜಾಯ ಔರ್ ಫಿರ್ ವೋ ವಾಕ್ಯ ಮುಂಹ ಸು ಛೂಟ್ ಕೆ ಆ ಜಾಯ್ ರಾಕ್ಷಸ ಕೆ ಲೇ ಜಾನೆ ಕೆ ಬಾದ್ ಜೋ ಪುರುಷಾದ ಹೈ ಮಾನೆ ಪುರುಷ ಕೋಯಿ ಖಾ ಜಾನೆ ವಾಲೋ ಜೋ ರಾಕ್ಷಸ ಹೈ ವಾಕ್ಯ ಹಾಥ್ ಮೇ ಸು ಕೋಯಿ ಛೂಟ್ ಕೆ ಆವೆ ಯೋ ಉನ್ಕು ಜೊ ಭಯ ಬಾಹ್ಯ ಲೌಕಿಕ ದೋಷ ಕೆ ಅಭಾವ ಸು ಜೊ ಉನ್ಕು ವಿಸ್ಮಯ ಭಯ ವೋ ಯೇ ಭಯ ಕಿ ಜೊ ಹೈ ವೋ ಪುರುಷಾದ ಕೆ ಹಾಥ್ ಸು ಛೂಟ್ ಕೆ ಆವೆ ಔರ್ ಫಿರ್ ವಿಹಾಯ ಸಾ ಪ್ರಮುಕ್ತಂ ಯದಿ ಆಕಾಶ ಮೇ ವೋ ಜೊ ಹೈ ವೋ ಆಕಾಶ ಸು ಜಾ ಬಖತ್ ಗಿರ್ನೆ ಲಗೆ ತೋ ವಿಹಾಯ ಸಾ ವೋ ಪ್ರಮುಖ ಆಕಾಶ ಮೇ ಸು ಜೊ ಹೈ ವೋ ಯೋ ಜೊ ಹೈ ವೋ ಫೇಂಕೆ ಗಯೆ ಯಾ ತೋ ಜೊ ಹೈ ವೋ ಸ್ವಯಂ ಉತರ್ತೆ ಭಯ ಆಯೆ ಜೊ ಬಿ ಕುಛ್ ಕಿಂತು ಆಕಾಶ ಮೇ ಸು ಜೊ ಮುಕ್ತ ಭಯೋ ಮಾನೆ ನೀಚೆ ಆತೋ ಭಯೋ ತೋ ವೋ ಆಕಾಶ ಸು ಜೊ ಹೈ ವೋ ಯೋ ಆತೋ ಭಯೋ ಕೈಸೆ ಜೊ ಹೈ ವೋ ಬಚೆ ಆಕಾಶ ಸು ಆತೋ ಭಯೋ ಕಭಿ ಬಚಿ ನೀ ಸಕೆ ಔರ್ ಫಿರ್ ಪಾಛೋ ಮೃತ್ಯು ಮುಖಾತ್ ಪ್ರಮುಕ್ತಂ ಮಾನೆ ಮೃತ್ಯು ಕೋ ಸಂಬಂಧ ನಹೀ ಆಯೋ ಹೋ ಔರ್ ಬಚ ಗಯೋ ಯೋ ನಹೀ किंतु मृत्यु के मुख के पास जाके और फिर पाछो वह मृत्यु को मार के और पाछो आ जाए, ये क्या हो रहे है? यो मृत्यु मुखात प्रमुक्तम, खाली मुक्तम इतनो शब्द नहीं, माने मृत्यु के मुख में सु, एक तो आकाश में सु छूटियो भयो, मुक्तम माने आकाश में कोई को ले जाके आकाश में सु छोड़ दियो जाए, तो आकाश में सु छोड़ियो भयो, या मुक्त को अर्थ छूटियो यो समझ लो, तो आकाश सु या कुछ छोड़ दियो गयो, वो कभी बचे को आकाश सु छोड़ियो गयो, और फिर वो भी मृत्यु के मुख के पास, और फिर पुरुषाद सु नीत होके बचे को, यो तीन जो है वो ढंग सु विस्मय बताए, समझे कि पुरुषाद जाकु राक्षस पकड़ के ले जा, वो भला कभी बच सके, कभी भी नहीं बच सके। अब उनको बाबखत जो है वो ये सब एक प्रकार की लौकिक बुद्धि भगवान ने पैदा करी, आपको जो है वो भगवान समझ के ये विचार जो है वो वे लोग नहीं कर रहे हैं, किंतु जो है वो लौकिक बुद्धि वही वैष्णवी व्यतनोन्मायाम पुत्र स्नेह मयीम वा प्रकार सु जो है वो वैष्णवी माया को ये कार्य है जो उनको या प्रकार की बुद्धि लीला सुख के लिए जो है वो उत्पादन आप कर रहे हैं, किंतु वो उनको जो है वो बुद्धि ये भाई कि ये ऐसे कैसे भाई? क्योंकि पुरुषाद जो ले जा तो, और वासु जो राक्षसा पुरुषमेव अदंती, यासु कछु नहीं तो कम सु कम शरीर घात तो कछु हो तो, परंतु वो भी कछु नहीं, कोई एक शरीर भी आपके जो है वो श्रीअंग में कछु भी जो है वो यो नहीं दिखो के भाई, माने आपके वह स्वरूप में कहीं भी कोई एक नख भी वह राक्षस को लगे हो ऐसी कोई चीज दिखी नहीं ध्यान में आई। दूसरो आकाश मार्ग में यदि वाने यो ऊंचे सु आपको फेंके हो तो भी जो है वो खेदम प्राप्त होती, प्रमादात मानो जो है वो प्रमाद सु आप स्वयं यो जो है वो नीचे छूट गए हो तो भी खेद अवश्य हो सके, पर जो है वो ये चीज कभी होए बिना रह जाए ऐसे नहीं, वहां में कछु न कछु खेद होना ही चाहिए, पर सो कोई प्रकार को जो है वो खेद अनुभव नहीं आवे है स्वरूप में, बड़े खुशी सु जैसे कोई तिरतो आ रहे हो आदमी, या प्रकार सु जो है वो तिरते तिरते जैसे कोई आ रहे हो, या प्रकार सु आप पधार पधार रहे हैं आकाश में सु, ये सब देख के उनको ये छह, और वो भी पाछो स्वस्ति मंतम, मैंने न केना पी आचार्य चंद स्वस्ति मंतम को जो है वो अर्थ करें स्वस्तिमान कल्याणवान शोभा हर्षो वा केनापि अंशेन न न्यूना, स्वस्तिमंतम सु जो है वो ये सब बातें बताई, क्योंकि आकाश मार्गे उच्च त्यक्तोपि खेदम प्राप्त होती नचा नहीं और अन्यथापि संभव, माने ये दो चाहे प्रमाद सु आकाश में छूटो हो चाहे यदि जो माने राक्षस ने छुड़ा के आपको फेंके हो तो भी जो है वो यामक नहीं लगे ऐसे तो हो ही नहीं, लगना ही चाहिए, पर सो कछु ही नहीं भयो, क्योंकि ये सब नियत मृत्यु रूप है, तत्रापि संबंधा भावे वा मृत्यु को संबंध नहीं भयो, यासु जो है वो कदाचित बच गए यो नहीं है, मृत्यु मुखात प्रमुक्तम माने मृत्यु के मुख के पास आके अपनी इच्छा सु प्रकर्षण मैंने वह मृत्यु को भी मार के वाके मोड़ा में सु छूटियो है, ये क्या है, ये तो कोई बड़ी भारी जो है वो मृत्यु के मुंह में चले हो गए और वह मृत्यु को खत्म कर दी, और वाकुक जो है वो खत्म करके ये पाछो या बड़े आनंद सु, और वो भी स्वस्ति मंतम माने परम शोभा जनक रूप सु और परम हर्ष जनक रूप सु आप जो है वो पधार रहे हैं, वो सर्वथा कल्याण युक्त आप पधार रहे हैं, ये जो है वो उनको महा आश्चर्या भी निवेश हो, अतएव आदाय मात्रे प्रतिहृत्य विस्मिताः कृष्णंच तस्योपरि लंबमानं तं स्वस्तिमंतं पुरुषादनीतं विहाय सा मृत्युमुखात् प्रमुक्तम्। प्रमुक्तम् माने प्रकर्षेण माने अपनो मुख्यता श्रेष्ठता बता के वाकु खत्म करके वाके वाके पंजा में सु छूट के आप पधार रहे हैं, ये देख के जो है वो बड़े विस्मित भई वे श्री गोपी जन, और अधिक हम सब कल कह ही चुके हैं। तब गोप्यश्च गोपा किल नंद मुख्या लब्ध्वार्भकम् प्रापुर अतीव मोदम्, या प्रकार सु गोपी जन और गोप जो भी नंद मुख्यादि गोप हैं माने नंदराय जी जा में प्रमुख है प्रधान ऐसे गोप, और जो है वो यशोदा प्रमुख जो गोपी जन है वे लब्ध्वा अर्भकम, बालक को यो हाथ में आयो देख के अतीव मोदम प्राप्त। समेत्य चैकत्र कृताशिशो मला, सब एक ठिकाने इकट्ठे होके सब आशीर्वाद आदि सब दे के, और जो है वो सभी जो है वो निर्मल अंतःकरण सुन वह बहुत विचारने लगी कि अब ये क्या है? ये जो है वो भयो जो कैसे उपाय सु ये जो है वो छूट गया। अहो बता वो क्या उपाय को जो कैसे उपाय सु उपाय विचार जो है वो विचार है आमासु रूपाय मत्र, माने कैसे उपाय सु ये छूट आयो होगो, या को जो है वो उनने आपस में बैठ के विचार आरंभ कियो। महाप्रभु जी या ठिकाने कहे कि तेषाम विस्मय से अनुक्तत्व, गोपन को तो जो है वो विस्मय नहीं कहो है, फिर उनको जो है वो प्रपंच तो भूले नहीं होंगे, गोपी जनन को तो ये विस्मय भयो तो विस्मय होवे सु वा बखत अत्यंत आश्चर्य हो के उन्हीं को विचार भयो, तो वे तो सर्वथा प्रपंच उनको तो विस्मरण वा विस्मय के कारण सुभयो होगो, पर इन गोपन को तो विस्मरण नहीं कहो है। लक्ष्मी ने गोपन को कोई विस्मय भयो हो, ये जो आदाय मात्रे प्रतिहत्य विस्मिता, या ठिकाने विस्मय जो है वो केवल गोपी जनन को जो है वो विस्मिता सु जो है वो कही, उन गोपन को तो नहीं कहो, अतः विस्मय उनको नहीं भय हो तो उनको इतनो प्रपंच भूल्यो नहीं होगो, और जो प्रपंच नहीं भूल्यो गयो तो प्रमोद वो जो आनंद को जो अलौकिक आनंद को अनुभव उनको कैसे भय होगो, कुछ कमी भय होगो, या जात की शंका एक श्री महाप्रभु या ठिकाने उठावे। का कहे कि गोपी जनन को ठीक है कि उनको आश्चर्य अभिनिवेश दिखा के जाबकत वह आश्चर्य के अभिनिवेश में वो जो छह प्रकार के जो विस्मय भय उनको वह विस्मय सु क्यों आदाय आदाय में क्यों विस्मय भयो जी। अब जैसे आप धीरे धीरे पधार रहे हैं, पर वह बखत आपको पधारने को विस्मय मात्र भयो हो इतनी बात नहीं है, ध्यान दी जो हो जरा सभी लोग, आदाय में आपको खाली हो वारित्सो एक आप बड़े स्वस्थ रित्सु जो है वो आप तैरते जैसे पधार रहे हैं, वाकू जो है वो हाथ में ले लियो या प्रकार कोई एक विस्मय हो यो नहीं है। आदाय माने जो सबको जो है वो अपने उदर में रखने वालों ब्रह्म है, वह ब्रह्म को भी जो है वो आज हम ले रही हैं ये उनको खबर नहीं है, पर ये क्या कोई एक महान है जैसे वाबखत अथो अमुष्य व ममार्भकस्य यः कश्चन उत्पत्ति का आत्मयोगा, या प्रकार से जो है वो आगे जाके एक ठिकाने होएगो, ऐसे ये क्या बालक है ऐसा अद्भुत है कि जो पूतना भी आके सामने नहीं ठहर सकी और ये जो है वो तृणावर्त भी नहीं ठहर सक्यो, यो स्पष्टतया उनको ब्रह्म ज्ञान नहीं हो रहा, पर ये अद्भुत बालक है या को हम ले रही हैं, अद्भुतार्भक है या अद्भुतार्भक को हम ले रही हैं, या प्रकार को भी एक विस्मय जो है वो या ठिकाने आदाय में शामिल है, और वाकु हम पाछो जो है वो ऐसे अद्भुत बालक को माँ को दे रही हैं, ये जो है वो उनको वा बखत ये अद्भुत बालक जाको है धन्य है वाकु, या प्रकार को उनको अनेक प्रकार के रसात्मक भाव सम्मिश्र होते हुए वो जो है वो विस्मय भय है, ये जो है वो ध्यान में रखना। अतः उनको तो आश्चर्य अभिनिवेश सु प्रपंच विस्मरण भयो, और प्रपंच विस्मरण हो के भगवद आसक्त्या परमानंदम प्राप्तवत्यः, पर तेषाम विस्मयस्य अनुक्तत्व, गोपन को तो विस्मय नहीं बतायो है, अतएव प्रपंच पूर्ण नहीं विस्मृत भयो होएगो, वा बखत भी आज कितनी गाय दुही कितनो दूध आयो सब ये प्रपंच की पंचायतें मगज में याद आती होंगी, लक्ष्मी आई कि नहीं, तो वो कहे कि नहीं पहले तो बता रहे हैं कि जो प्रपंच ध्यान में आते होएगो तो प्रकृष्टो मोदो न संभवती इति युक्ति अभावे थी, यद्यपि ये युक्ति तुम या ठिकाने ला सको हो और ये युक्ति ला के उनको प्रपंच को जो है वो प्राप्ति नहीं भई होगी, वह प्रपंच की वो नहीं वो प्रकृष्ट मोद की उनको प्राप्ति नहीं भई होगी, क्योंकि प्रपंच विस्मरण उनको नहीं भयो है, जब प्रपंच विस्मरण उनको नहीं भयो है तो प्रकृष्ट मोद उनको कैसे जो है वो मिले, अतएव प्रकृष्ट में मोद मिलो या में कोई समर्थक युक्ति नहीं है, लक्ष्मी ने ये एक बड़ी भारी युक्ति ली, क्योंकि उनको विस्मय नहीं है, विस्मय नहीं भयो तो प्रपंच भूले नहीं होंगे। गोपीजन तो विस्मय में भूल गई थी, वाबखत और कुछ ध्यान ही नहीं रहो, बस का भयो ये कैसे भाई कैसे भाई। यो मैंने जो अनेक प्रकार के विस्मय बताए वो सब विस्मय उनको एक साथ मगज में उठने लगे और भगवत संबंधी उनको जो है वो मन केंद्रित हो गया। परंतु इनको तो कोई विस्मय नहीं, इनको तो अपनी घर बार की सब पंचायत मगज में उठती होगी, तो प्रकृष्ट मोद इनको कैसे हो सके, ये एक युक्ति सुन जो है वो अपन ये निश्चित कर सके कि उनको प्रकृष्ट मोद नहीं भयो होगा। क्योंकि प्रकृष्ट मोद को दिखाने वाली कोई युक्ति नहीं है, वो युक्ति के अभाव के कारण युक्ति अभावे भी प्रमाणस्य बलिष्ठत्वात् या ठिकाने भयो नहीं दृष्टे अनुपपन्न नाम। अतएव जो है वो प्रमाण जो प्रत्यक्ष दृष्ट जो वस्तु है वो या ठिकाने बलिष्ठ है, बलिष्ठ हो वेसु भय ही है, ये बात निश्चित है। यही प्रमाणस्य बलिष्ठत्वात् जाते वे किलेत्याह, ये किलसु भयो हतो वाबखत याईसु जो है वो या ठिकाने वर्णन कियो जा रहे है कि अतीव मोदम गोप्यश्च गोपाह दोनों को साथ करके अतीव मोदम प्रापुहु, ये जो है वो या ठिकाने कहो जाए है क्योंकि वाबखत भयो है। अब वामे युक्ति भी बता रहे हैं कि क्यों भयो, तो कि नंदराय जी है ने यासु भयो अतीव मोदम प्रापुहु नंदेव मुख्यो येषां मुख्य प्रपंच विस्मरणस्य सिद्धत्वा, वह मुख्य में प्रपंच विस्मरण भगवत प्रेम के कारण सिद्ध है, उनको जरूर जो है वो प्रपंच विस्मरण है, अतएव उनके जो साथ हैं उनको भी उनके प्रभाव सु प्रपंच विस्मरण हो रहे है, वह बखत उनको प्रभाव उनको भी जो है वो प्रभावित करके उनको भी प्रपंच विस्मरण जो है वो करा रहे हैं।